नई गोल्डन रोड, भारत का अहिंसक गुरुत्वाकर्षण 2100, 2023, 2026, 2100, जनसांख्यिकीय के पॉइंट से सभ्यतागत वास्तुकला तक मेरे सांख्यिकी बिल ने आर्टिकल एक में हंसा, मेरे राजनीति दिल ने आर्टिकल दो में मास्ताब की ओर इशारा किया। आज मैं कुछ जोखिम लेना चाहता हूं जो हमारी गेगनवार्ट में दुर्लभ हो गया है, एक विजन जो वेरबिस्पॉट जैसी नहीं बल्कि माओ प्लान जैसी लगे। मैं इसे कहता हूं नई गोल्डन रोड, नॉस्टैल्जी के रूप में नहीं बल्कि एक ऐतिहासिक लौगिक की याद के रूप में। भारत ने अपनी सबसे बड़ी राइकवाइडे एरोबरन से नहीं बल्कि हैंडल आईबीएन इंस्टीट्यूशन टेक्स्टे ग्लोबन मैथमेटिक कुंस्ट यानी अंशस्फेकाइट से पैदा की। कोई लेजियोन नहीं, कोई इम्पेरियम अल्सवांगजिया के नहीं, बिना पिजात्सों का एक ग्रेविटेशन सेंट्रम। अगर ये आल्टन में काम कर चुका है तो 2100 के लिए सवाल ये नहीं है क्या भारत डोमिनियरन कर सकता है, बल्कि क्या भारत ऐसा सेंट्रम हो सकता है जिसे दूसरे स्वेच्छा से उमक्राइजन करे, क्योंकि ये नूटसन शिफ्टेड करता है न कि इसलिए कि ये ड्रग एर्जॉइड करता है। यही हेगेमोनी और ग्रेविटेशन के बीच का उंटरशीर है। एक, 2100 में ग्रेविटेशन सेंट्रम का मतलब ओवरहाउप्ड क्या है और क्या नहीं। मैं ग्रेविटेशन सेंट्रम से ये नहीं मायने, भारत सब कुछ इंशाइडेड, भारत नैतिक रूप से उबरलेगन है, भारत अमेरिका चाइना यूरोपा को एर्जेट्स करता है। मैं कुछ अधिक निष्ठर एरिस मायने, ग्रेविटेशन सेंट्रम वह ओर्ट है जहां फ्लूसिड बंडल होते हैं, कैपिटल डाटन स्टैंडर्ड्स टैलेंटे एनर्जी लीफर कैटन स्ट्राइट बाइलेगुंग फर्त्राउन। 20वीं सदी में ये बंडलुंग डॉलर आर्शिटेक्टोर जिखराइट्स आर्शिटेक्टोर इंस्टीट्यूशन ओएसए से काफी गकोपल्ड थी। 21वीं सदी की शुरुआत में ये इंडस्ट्रीज कैलीरोंग लीफर कैटन इंफ्रास्ट्रक्चर चाइना से काफी गकोपल्ड थी। 21वीं सदी के अंत में ये अगर यूएन करवन मोटे तौर पर सरी है मेंशन मार्क्ड डिजिटली स्केलिरोंग क्लीमा एडेप्टेशन और रेगल से काफी गकोपल्ड होगी भारत एक कैंडिडेट के रूप में, लेकिन एक मल्टीपोलारन वेल्ट में एक सेंट्रम बॉस नहीं होता, ये वह नॉटन होता है जिसे खोना कोई पसंद नहीं करता। 2100 की गोल्डन रोड कोई स्ट्रासे नहीं है, ये एक स्टैक है। अगर हम 2100 को समझना चाहते हैं तो हमें स्ट्रासे शब्द को अपडेट करना होगा। नई गोल्डन रोड पांच शिक्तन के स्टैक की तरह है। लीगन भौतिक कनेक्टिविटेट हैफन शीनन कॉरिडोर लॉजिस्टिक सॉफ्टवेयर समुद्री रूटन क्लीमाशेडन के खिलाफ रेजिलियंस एनर्जी कनेक्टिविटेट स्ट्रोम वासरस्टॉफ ग्रुने मोलेक्यूले स्पाइशर नेट्से हेरकुंफ्ट्सनाखवाइज़े के स्टैंडर्ड्स डिजिटाले कनेक्टिविटेट इडेंटिटेट पेमेंट्स फर्टेगे डाटनरॉयमे KI इंटरऑपरेबिलिटेट सम्बा फोटो öffentliche Infrastruktur ke roop mein, Monopol ke roop mein nahi. Mandiye Konnektivität, Bildung, Forschung, Visa-Pipelines, Diaspora-Netzwerke, Talentmobilität. Sans-Target-Konnektivität, Schiedsgerichte, Normen, Regulierungskompatibilität, Streitbeilegung, Antikorruption, verlässliche Durchsetzung. Golden Road ist jewar nicht her, jaha Container schalte hin. Jeher, jaha Zukunft fließt. 3. Kyo Karsdorp Herr Barat, Cha Sacht Gründe, Binner Romantik. 1. Demografie als Markt und Talentmasse. Aga Barat 1100 mehr, Mote Dorp Herr 1,5 Milliarden per Herr, to Jesef Bada nicht Herr. Je Eck, dauerhafte Basismasse Herr. Konsumenten, Steuerbasis, Talente, Gründer, Wissenschaft. Geopolitische Lage als Brücke. Barat, Baubolle Grobse Kohärent nicht Herr. Je in Key Beach eine Brücke her, Golf Afrika Europa oder ASEAN Ostasien, plus Indischen Ozean mehr, ek natürlicher Anker. 3. Legitimationsmechanismus, Demokratie, Sappi Schmerzen kessat, Demokratie dini, laut und axa frustrierend her. Leken ek Gravitationszentrum kelie, je gilt. Dusre Asani se jutte hen, jab le glauben katte hen, ki Regeln überleben, palle hi Regierungen wechseln. Sehr anschätzte Asset he. Cha Global South Kompatibilität. Kai Länder 21 Sadime West vs. China Nehi Kellner Charte. We Spielraum Charte hen. Barat, ader je klug he, Elsa Zentrum hosagte he, Jo missioniert nicht, Balki vernetzt kehrte he. Und ab ater he entscheidende Satz. Bharat 1100 ist die Zentrum nicht banniger, kyunki je gewinnt, bei Kitab, japi Kooperation kelie, günstigste Standardoption banjaiga. Je Amerika katrikta, je Bharat katrik bansaktahe, gewaltlos. 4. Vision ki kimat, gewaltloses Zentrum gut sein nicht, Lieferfähigkeit heißt, je anangenehm hotahe, kyunki Visionen gerne Wolken mehr rechten. Ek, gewaltloses Gravitationszentrum, tabi kam kertahe. In chise ek saat passierten. Demografische Dividende, Produktivität banti hai, Jobs, Skills, Gesundheitsinfrastruktur, Arbeitsmarkt mein Frauen, Urbanisierung, jo kollabiert nahi. Staatliche Kapazität, Komplexität se tezi se steigt, Verwaltung, Gerichte, Polizei, Kommunen, Daten Governance. Varna Größe Stau ban jati hai. Klimarisko gemanaged hota hai, verdrängt nahi. Hitze Wasser Landwirtschaft kosten. Bina Adaptation ke 100 sunhera nahi, balki brennendes Jahrhundert hoga. Gewaltlos naiv nahi heißt. Gewaltlos heißt, Macht Angst ke bajai, Nutzen per adharit abhängigkeit ke zariye, organisiert hoti hai. 5. 100 andes ki golden road per kya feast? 5 strome, jo Weltordnung banate hai, agar tum janna chahte ho, 100 andes kaun gravitiert, to panzer per mat dekho. Flusse per dekho. Strom A, Energy and Molecule, Sonne Wind se Grüner Strom, plus Speicher Transport Molecule ke rup mein, Grüner Wasserstoff Ammoniak, Standardisierte Zertifikate, Grün messbar hai, Marketing nahi. Bharat yaha Zentrum ban sakta hai, agar ye sirf Consumiert nahi, balki Production, Standards aur Finanzierungsmodelle exportiert karta hai. Energy Wende ko skalier bar aise banate hai. Strom B, Dayton and Protocole. 100 andes aisi welt hai, jisme koi land sirf ye nahi exportiert karta ki wo kya bout, balki ye bhi ki dusre kaise bound. Yehi protocol must hai. Bharat ki aitihasik shtarke kulturelle Anschlussfähigkeit thi. Iski moderne form ye hai, digitale öffentliche Infrastruktur, Identität, Payments, Signaturen, offene APIs, ek baukasten ke rup mein jise dusre lender apna sakte hai. Jaise pehle shrift, Salen, Erzählstoffe. Strom C, Talente and Bildung. Gravitation Centrum Menschen ko akarshit karta hai. Lekin sabse zyada ye, Ambitionen ko akarshit karta hai. Agar Bharat 100 andes mein, Forschung, Unternehmertum aur Lösungen ke liye magnet hai, to brain drain, brain circulation ban jayega. Strom D, Lieferketten and Resilience. 22vi sadi mein, sabse sasti kepe nahi, balki sabse resiliente jeetti hai. Diversifizierung, Transparenz, Versicherung, Klimarobustheit. Bharat yaha knoten ban sakta hai, agar ye China plus one ko Übergang nahi, balki System ke rup mein. Organisiert karta hai. Standards, Häfen, Rechtssicherheit, Planbarkeit gesaat. Strom I, Regeln und Streitbeilegung, yeh langweilig klingt. Oyai Königsdisziplin hai. Jo Konflikte billig lösen ka sakta hai, waha Verteidigungsetat se sasta Frieden produziert karta hai. 2100 ist le friedlich nicht hoga, kunki Menschen net hem. 2100 sada friedlicher tap hoga, jab Verträge durchsetzbar, ort Konflikte moderierbar hoga. Ek gewaltloses Indienzentrum deshalb. Schiedsgerichte, Handelsgerichte, technische Standardisierung, Antikorruptionscompliance, interoperable Regulatorik. Glamorous nicht, lekin gravitationsstark. 6 EU ort Bharat ist se ek asli road käse benate hen. Log Tantrik Doppelhelix. Aga Artikel 2 stimmt. To EU-Indien-Gipfel 2022, Schwerkraft zur Richtung Banane gie koschisch he. Lekin Gera Punkt 2100 relevant he. Europa, Alterung gebaujut, Regulierungskompetenz, Kapital, Maschinenbau, Forschung, Rechtsstaatinstitutionen die enorme Dichte later he. Bharat Skala, Talentmasse, digitale Geschwindigkeit, Marktwachstum, strategische Lage later he. Jeh ek Doppelhelix he. Europa Normkompetenz liefert kerta he. Bharat Skalierungskompetenz liefert kerta he. Milka vs. Standards benasagte hen, Joseph westlich, ja chinesisch nahe, Balki anschlussfähig hon. Golden Road 2100 die Vision me, EU Junior Partner nist, Balki jehe, ek Stabilitätsanker, Recht Institutionen, High-End Industrie, ek Kapitalanker, langfristige Finanzierung, ek Standardanker, Behauptung kebajai Messbarkeit. Ort Bharat Skalierungs, Ort Adoptionsanker he. 7, gewaltlos, wehrlos nicht heißt, Sicherheit kommen Kerugme, Imperium Kerugme nicht, Indischer Ozean 2100 Me, kam wichtig nicht Hoger, Balkisada, Waren, Energie, Datenkabel, Migration, Klimarisiken, Piraterierisiken, Ressourcen per Konflikte. Klassik Lösung Jechti, Ex-Supermacht Seewege Co., poliziert Kerte forthen. Golden Road Lösung Jehe, Sicherheit kooperativ industrialisiert Hotihe. Gemeinsame Lagebilder, Satelliten, AIS, Drohnen Transparenz Gerubme, Eskalation Gerubme nicht. Küstenwachenstandards, Antipiraterieprotokolle, Versicherungs- und Haftungsregeln, Krisenkommunikation Barat Jaha Zentrum Hosaktahe. Binner Imperium Kähle. Aga je älse Formate Bautkarte hai, jen he dusre Staaten Svetscher se nutzen körte hen, kjoki we Kosten senken körte hen. Handel kälje Dienstleistung Kerugme Sicherheit. Dominanz gibahane Kerugme nahi. 8. Bari Bewährungsprobe. Klima Wasser Hitze. Oskalierung ki Ethik. 2100. Ek Klima Jahrhundert he. Chahi ham chahi ja nahi. Obarat Dienstacht Realitäten ki Zentrum me liegt. Bari Bevölkerung utsch Klimaverwundbarkeit, Hitze, Wasserstress, Küsten, enorme Urbanisierung. Isilie Golden Road sirft Häfen und Datenzentren menahi, baiki in metai hotihe, Wassergovernance, Flüsse, Grundwasser, Effizienz, Entsalzung, Recycling, Hitzestätten, Bauweisen, Kühlung, Netze, Gesundheitssysteme, Agrartransformation, Resilienz, Ernährung, Wertschöpfung. Aga Barat je Probleme löst Karte hai, to je und he sirf apnelien nahi löst Karte. Je und he derzin und ländern kelje Blaupause Kerugme löst Karte hai, jen ke pass 2100 mesaman Herausforderungen hongi. Je scheiert selbst gewaltigste Soft Power Hebel he überhaupt, jo Zukunft kolepa banata hai, wahi Zentrum banta hai. Neu 2100 Szene, ek indisches Gravitationszentrum, konkret Kesa Mesoshuta hai. 2100 ko Flaggenkarte Kerugme Matsocho. Ise alta Kerugme Socho. Nairobi me ek Unternehmerin, ek Firma kündet Katihe. Kyunki use 48 Stunden me digitale Identität, Zahlungssystem, Mikroversicherung und Exportstandard tak Zugang meltehai. Sub EU Markt Zugang hisat, interoperabel. Polen me ek Mittelständler, Barat, Vietnam, o Ostafrika se Komponenten integriert Karte hai. Kjunki Lieferketten Compliance, gemeinsame Protokolle Kisarie läuft. Indonesien me ek Hafen, Green Corridor Karteil he. Kjunki Kraftstoffstandards, o Herkunftsnachweise kompatibel hen. Bangalore me ek Forschungslabor, Barcelona kisat Klimamodelle co-entwickelt Karte hai. Kjunki Datenräume, o Ethikstandards zusammenpassen. Ek Handelskonflikt eskaliert nahi kata, kyunki tels, glaubwürdige Streitbeilegung he, or kyunki sabi. Seiten, siada verlieren würden, aga we System se bahagiren, jehi Gravitation he. Bharat befiehlt nahi, balki Bharat ermöglicht kata he, or estara, unverzichtbar banjada he. Denn, wo Messlatte, jahase je Vision real hoti he, or jahase je scheitert. Visionen billig he. Messgrößen teuer he. Jaha das Janbuchka sacht Indikatoren he. Jo täkerte he, ki Golden Road XOXO plausibel he, ja nahi. Jobmaschine. Kya Bharat das kotak kafi produktive Arbeit schafft karta he. Bildung und Gesundheit. Kya Qualität barti he, sirf quote nahi. Frauenökonomie. Kya weibliche Erwerbsbeteiligung, substanziell wächst karti he. Staatliche Kapazität, ja gerichtet des, Verwaltung verlässlicher hotihe. Energie, ja Emissionsintensität sinkt karpihe, Versorgungssicherheit steigt karpihe. Wasserresilienz, ja Wasserplanung strategisch hotihe, ad hoc nehi. Städte, ja Metropolen lebenswert bandihe, ja unregierbar. Digitale Infrastruktur, ja je monopolisiert honeke bajai offen, interoperable rechtihe. Außenpolitik. Gya Bharat Blockspieler ke bajai, Brückenbauer rechtahe. Institutionsexport. Gya dusre Länder svechase, indische Baukästen übernehmen gartehe. Agar jaha Kurven stimmen gartehe, do Golden Road Metapher nahi rahegi, balki Betrieb me ek Weltordnung hogi. Schluss. Gewaltlose Gravitationszentrum Bharat mehihe. Je System he, jo Bharat baut gartahe. Me is serie ko märchen se nahi, balki ek निश्टनन प्वाइंट से खत करना चाहता हो। 100-100 वो नहीं गिविंट जो सबसे स्टाक है। 100-100 वो नहीं गिविंट जो ऐसा सिस्टम बाउट करता है जिसे दूसरे छोड़ना नहीं चाहते। पुरानी गोल्डन वोट हैफन क्लोस्टन टेक्स्टन इडेन का नेटवर्क थी। नई गोल्डन वोट एनर्जी डाटन टैलेंटन स्टैंडर्ड्स और स्ट्राइट पायलेगों का नेटवर्क है। डेमोग्राफी श्वेकहाफ्ट को फशिप्ट करती है। पॉलिटिक उमलाफपान बनाती है और गवाल्टलोजे ग्राविटेशन वहां इंस्टेट होती है जहां नुत्सन रेगेन और फेटाउन सुजामन फसन। भारत के पास मसा है, दुनिया के पास नोटवेंडिशकाइट है।